नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आयएनएस तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका आज समारंभपूर्वक नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा समारंभ पार पडला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं ही युद्धनौका बांधली असून या युद्धनौकेची 75% बांधणी स्वदेशी आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गतची ही चौथी युद्धनौका आहे. अवकाळी पावसाशी संबंधित नियमांनुसार सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ते नागपुरात नियोजन भवन इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळच्या सुकई खिंडीत आज पहाटे एका खाजगी स्लीपर कोच बसचा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 38 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तीव्र वळणावर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटून हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना राज्यासह देशभरातून अभिवादन केलं जातं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. गुडफ्रायडे निमित्त आज येशू ख्रिस्ताचं स्मरण केलं जात आहे. देशभरातल्या चर्चमध्ये प्रार्थना केली जात असून मोठ्या संख्येनं भाविक एकत्र जमले आहेत. गुडफ्रायडेच्या निमित्तानं प्रेम, करुणा आणि क्षमाशीलता या येशू ख्रिस्तांच्या संदेशाचं स्मरण सर्वजण करत असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.